जॅनसेन 1590 या वर्षी त्यांनी पहिला मायक्रोस्कोप इन्व्हेंट केला. त्याआधी हे जे सगळे सायंटिस्ट होते त्यांचं असं म्हणणं होतं की आपला ह्युमन आय जो आहे, आपला जो डोळा आहे, त्याला खूप लिमिटेशन्स आहेत. आणि हे त्यांनी मान्य केलं होतं की एक केस जो आहे आपण त्याच्या पलीकडे जास्त आपल्या या डोळ्यांनी काही बघू शकत नाही. जेव्हा त्यांनी मायक्रोस्कोप इन्व्हेंट केला त्याच्यानंतर आपण कितीतरी गोष्टी बघू शकलो, कितीतरी ऑर्गॅनिझम्स, कितीतरी किडे, कितीतरी मायक्रोब्स जे उघड्या डोळ्यांनी आपण कितीही जन्मात कोणीही बघू शकत नाही ते या मायक्रोस्कोपच्या द्वारे झालं. आता जिथे आपली ही मजल आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की सरड्याची धाव कुंपणापर्यंत, जिथे जिथे सायन्स जाऊ शकला आहे बेसिकली ते आज त्यांनी दाखवून दिलं. समजा आपण म्हणू की 15व्या शतकाच्या आधी, हे जे 1590 हे जे वर्ष होतं याच्या आधीपर्यंत कोणी जर म्हटलं असेल की हा आम्हाला काही माहीत नाही, बाकी काही नाहीये, हे केस जेवढं आपल्याला दिसू आपल्या डोळ्यांनी जे दिसतं तेवढंच फक्त आहे, बाकी काही अस्तित्वातच नाही, तर त्याला उत्तर म्हणून हे मायक्रोस्कोप देण्यात आलं आणि ज्या काही गोष्टी अस्तित्वात आहेत त्या दाखवण्यात आल्या. पण जिथे आपण म्हणू सायन्स विषयच घेत नाही आहे, जसं आपण आधीच्या आपल्या ऑडिओजमध्ये हे डिस्कस केलेलं आहे की सायन्स जीव, जीवात्मा, जन्म, मृत्यू याला हात काय बोटही लावू शकलेलं नाही आहे, तिथे हे सायन्स पुढे करणार काय? म्हणजे ज्या कॉलेजमध्ये त्यांनी एंट्री ॲडमिशन पण घेऊ शकलेले नाही आहेत, ते क्वालिफायड झालेले नाही आहेत, तिथे हे मोठा रिसर्च आणि PhD कसे करणार आहेत? तर मुळात हे PhD आणि रिसर्च हे एक वेगळं कॉलेज आहे, जे कॉलेज आहे हे भगवद्गीतेचं, ज्याच्यात हे एक्सपर्ट लोक आहेत जे आपल्याला याबद्दल सांगतायत. पण याचा अर्थ एक मला फक्त हायलाईट जो करावा असं वाटतोय की जर कोणी असं म्हटलं असतं की हां हे सगळं काही नाहीच आहे तर तो माणूस चुकीचा ठरला मायक्रोस्कोप नंतर, राईट? तर मायक्रोस्कोप जर नसतं, फॉर एक्झाम्पल आपण असं धरून चालू की मायक्रोस्कोपचा आविष्कार झालाच नसता, तर याचा अर्थ असा होता का की जे आपल्याला मायक्रोस्कोपनी दिसतंय ते अस्तित्वातच नव्हतं? की जसं कोणी आंधळ आहे त्यांची क्षमता नाही आहे बघण्याची, तर याचा अर्थ असा होतो का की हे सगळं काही अस्तित्वातच नाही आहे कारण त्यांना दिसत नाही आहे? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा की आपण फक्त आपल्या क्षमतांप्रमाणे आणि आपले जे काही इंद्रिय आहेत आणि खास करून जे दिसतं त्याच्यावर जर एवढा भरोसा ठेवणार असू तर आपण खूप वेळा फसलेलो आहोत आतापर्यंत, किंवा आपण त्यांच्यावर कदाचित अंधविश्वास ठेवलेला आहे असं म्हणावं लागेल. की जसं आपल्याला हवा दिसत नाही, आपल्याला आता बघा ना आपल्याला उष्णता दिसत नाही, आपल्याला कितीतरी गोष्ट वास दिसत नाही, पण याचा अर्थ असा होतो का की ते अस्तित्वातच नाही आहे? क्षमता आणि आपले हे जे इंद्रिय आहेत, आपले जे सगळे सेन्सेस आहेत, ते ऑलरेडी इतके इम्परफेक्ट आहेत. आपल्याला माहिती आहे जर कोणाला चष्मा लागलेला असेल तर समोर कोण आहे, समोर जयललिता उभी आहे का ऐश्वर्याला उभी आहे तेही समजणार नाही आहे. वी नीड द लेन्सेस. आपण खूप डिपेंडंट आहोत आणि ह्याच्यातले डिफेक्ट्स जे आहेत काही मूलभूत डिफेक्ट्स आहेत इनबिल्ट, की आपण अंधार असेल तर काहीही बघू शकत नाही. तर आपण एवढं जज कसं काय करतो? म्हणजे बरेच जण म्हणतात की हां हे आम्हाला दिसत नाही, किंवा आम्हाला आता सोल, वी कॅन्ट सी द सोल, सो इट डझंट एक्झिस्ट, बट यू कॅन्ट सी सो मेनी थिंग्स अँड बिफोर मायक्रोस्कोप यू डिंट नो सो मेनी थिंग्स एक्झिस्टेड. तर हे साफ इथे आपण रूल आउट करून टाकतोय हा विषय की आपल्याला केवळ काही गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत म्हणून त्या अस्तित्वात नाही आहेत हे काउंट करणं, हे हा समज अतिशय चुकीचा आहे. एक अजून मुद्दा याच्याशी जो जोडलेला आहे तो म्हणजे की आपण कुठलेही जे अस्तित्व आहेत ते आपण त्यांच्या सिम्पटम्स, म्हणजे त्यांचे जे काही चिन्ह आहेत किंवा त्यांचे जे काही रिझल्ट आहेत, त्याचे जे काही इफेक्ट्स आहेत, त्यांनी आपण जज करतो. की जसं आपण उष्णता आहे हे आपल्याला जज करता येतं त्याच्या स्पर्शाने, आणि आपण हे जज करतो आपल्याला जे काही आपल्याला आपल्या इंद्रियांनी समजतं, आपल्या सेन्सेसनी समजतं, राईट? किंवा त्या टेस्ट, आता टेस्ट सारखी गोष्ट कशी काय, म्हणजे ती दिसत नाही. अन्नाची टेस्ट ही जी गोष्ट आहे, अन्न दिसतंय राईट, पण त्याची टेस्ट दिसत नाही. हे सगळं सायंटिफिक बोलणं आहे, राईट? हे आपण एकदम सायंटिफिक बेसिसवर बोलतोय की या गोष्टी दिसत नाहीत तरी त्या अस्तित्वात आहेत. येस, ओ माय गॉड, टेस्ट तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, अख्खा दुनिया चालती टेस्टच्या जोरावर एवढे सगळे बिझनेसेस, एवढे सगळे पैसे, एवढे सगळे स्ट्रक्चर्स उभे आहेत या फक्त टेस्टच्या जोरावर. अँड देन यू से ओ देर इज नथिंग लाईक टेस्ट, कारण आपण टेस्ट ही गोष्ट बघू शकत नाही. जिभेला तर समजतीये राईट. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे जो भगवान कृष्ण म्हणतात की हे सगळं टेम्पररी अपिअरन्स अँड डिसअपिअरन्स आहे, म्हणजे उष्णता शीतलता हे टेम्पररी येतं आणि जातं, आणि आपल्याला हे फक्त सहन करण्याची तयारी ठेवायला पाहिजे. यांनी आपण डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे, कारण हे एकदम टेम्पररी आहे, अशाश्वत. याचं येणं जाणं हे ऋतूंच्या येण्या जाण्यासारखं आहे. मात्र स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाह आगमापायिनो नित्यास तांस्तिक्षव भारत. भगवद्गीता अध्याय 2 14 श्लोक.